ओम शांती। आज आपण परमात्म्याचा परिचय पाहणार आहोत। आपला भारत देश हा संस्कृती प्रधान देश आहे, भारत देश हा अध्यात्म प्रधान देश आहे। आपल्या भारतामध्ये अनेक वेद, शास्त्र, पोथी, पुराण, अनेक धर्म आहेत आणि वेगवेगळ्या धर्मांमध्ये परमात्म्याचा वेगवेगळा परिचय दिला गेलेला आहे। कोणी म्हणतं की ईश्वर जो आहे त्याचं विराट रूप आहे, कोणी म्हणतं की तो कणकणामध्ये समावलेला आहे, कोणी म्हणतं की तो मनुष्यामध्ये आहे, कोणी म्हणतं प्राण्यांमध्ये आहे। ही सगळी मतं ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये नक्कीच गोंधळ निर्माण होतो की मग ईश्वर नेमका कसा आहे किंवा कुठं आहे तो। ईश्वराची जेव्हा आपण आठवण करायची ठरवतो त्यावेळी नेमकी कुठं करायची? जसं म्हटलं जातं की मनुष्यामध्ये सुद्धा परमेश्वर आहे, परंतु आपण बघतो की ज्यावेळी एखादा व्यक्ती आजारी पडतो, आता पहिली गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी परमेश्वराचा वास आहे त्या ठिकाणी आजार पण यायलाच नको आहे। आणि ज्यावेळी तो आजारी पडतो तेव्हा त्याला शरीरामध्ये वेदना व्हायला लागतात। ज्या ठिकाणी सुखाचा सागर ईश्वराचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी दुःख वेदना असायलाच नकोत ना। आणि ज्यावेळी त्याला वेदना व्हायला लागतात त्यावेळी तो परमेश्वराला बोलवायला लागतो की हे परमेश्वरा, तू ये आणि मला याच्यातून सोडव। जर त्याच्यामध्येच परमेश्वर आहे तर त्याला परमेश्वराला बोलवण्याची आवश्यकताच काय आहे? जसं आपण पाहतो की पूर्वीचे जे ऋषी मुनी होते ते लहान वयातच घरदार सोडून जंगलामध्ये जायचे, ईश्वराच्या शोधार्थ ते ठिकठिकाणी भटकायचे, वर्षानुवर्ष तपस्या करायचे। जर मानवामध्ये परमेश्वर असता तर त्याला शोधण्याची आवश्यकता पडलीच नसती ना, त्याच्यासाठी तपश्चर्या करण्याची गरजच काय पडली असती। जसं आज आपण बघतो की मनुष्य एकमेकांची हिंसा करणं, इज्जत लुटणं असे अनेक वाईट कृत्य करत आहे, याचा अर्थच हा स्पष्ट होतो की जर माणसामध्ये परमेश्वर असता तर अशा प्रकारची कृत्य मानवाकडून व्हायलाच नाही पाहिजे होती। दुसरी गोष्ट म्हणजे असं समजलं जातं की प्राण्यांमध्ये परमेश्वर आहे। पूर्वीच्या काळी प्राण्यांची खूप हत्या व्हायची, शिकार व्हायची, तर त्यांचं प्रोटेक्शन व्हावं, त्यांना कुठेतरी संरक्षण मिळावं म्हणून असं म्हटलं गेलं की त्यांच्यामध्ये परमेश्वर आहे, तुम्ही त्यांना मारू नका। परंतु प्राण्यांमध्ये आत्मा जरूर आहे, परमात्मा नक्कीच नाहीये। कारण आपण बघतो की कित्येक प्राणी सुद्धा हिंसक आहेत, खराब वस्तू, खराब पदार्थ खाणारे असे प्राणी आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा परमेश्वर आहे असं म्हणणं हे सुद्धा एक प्रकारे इन्सल्टिंग आहे, परमेश्वराचा अपमान केल्याप्रमाणे आहे। काहींना असं वाटतं की परमेश्वर जो आहे तो या कणकणामध्ये व्याप्त आहे, परंतु जसं समजा एखादा टेबल आहे तो सुतारांनी बनवलेला आहे, तर जरुरी नाहीये की त्या टेबलामध्ये सुतार त्याच्या कणकणामध्ये व्याप्त असला पाहिजे। सुताराची ती फक्त एक रचना आहे, तसं ही सृष्टी जी आहे ती परमेश्वराची रचना आहे, म्हणून काही जरुरी नाहीये की परमेश्वर त्याच्या कणकणामध्ये व्याप्त असला पाहिजे। जसं बघतो आपण की पंचमहाभूत जी आहेत त्याच्यामधलं जे अग्नितत्व आहे, अग्नितत्वाचा गुणधर्मच आहे उष्णता। ज्या ज्या ठिकाणी अग्नी असेल त्या त्या ठिकाणी आपल्याला उष्णता जरूर जाणवते। जर मी म्हणाले की भिंतीमध्ये अग्नी आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी हात लावून पाहिलं आणि तुम्हाला जर गरम नाही जाणवलं तर तुम्ही म्हणाल की त्या ठिकाणी अग्नी नाहीये। म्हणजे जिथं जिथं अग्नी आहे तिथं त्याचे गुणधर्म जरूर दिसतात। मग ईश्वर तर चैतन्य आहे ना, तो ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी त्याचे गुण जरूर दिसले पाहिजेत, परंतु आपण पाहतो की ते इतरत्र कुठेही त्याचे गुण आपल्याला आढळत नाहीत। गीतेला सर्व शास्त्र शिरोमणी असं म्हटलेलं आहे, आणि त्या गीतेमध्ये स्वतः ईश्वरानं वचन दिलेलं आहे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानम सृजाम्यहम परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। ईश्वरानं वचन दिलेलं आहे की ज्यावेळी भारत देशामध्ये ज्यावेळी धर्माला अति ग्लानी येते तेव्हा मी भारत देशामध्ये येतो आणि सर्व धर्मांचा अंत आणि एका सत्य धर्माची मी स्थापना करतो। धर्मग्लानीच्या समयाला मी येतो, येतो याचा अर्थच हा क्लिअर होतो, हा स्पष्ट होतो की ईश्वर या ठिकाणी नाहीये। आणि म्हणून साईबाबांनी सुद्धा सबका मालिक एक असं वरती हात दाखवलेला आहे, इशारा वर केलेला आहे। आपण सुद्धा ज्यावेळी ईश्वराची आठवण करतो त्यावेळी वरती करतो, वर बसून तो सगळा खेळ पाहत आहे असं आपण म्हणतो। मुस्लिम लोक सुद्धा ईश्वराला ज्यावेळी आठवण करतात त्यावेळी अल्लाह म्हणून ते वरच याद करतात आणि शास्त्रांमध्येही त्याचं गायन आहे की ऊंचा तेरा नाम ऊंचा तेरा धाम और ऊंचा तेरा काम। तुझं नाव सुद्धा ऊंच आहे, श्रेष्ठ आहे, तुझं राहण्याचं धामही श्रेष्ठ आहे आणि तुझं कर्तव्यही श्रेष्ठ आहे। आणि गीतेच्या तिसऱ्या अध्यायामध्ये ईश्वरानं स्वतःचा परिचय दिलेला आहे की हे अर्जुना, मी अशा ठिकाणी राहतो की ज्या ठिकाणी सूर्य चंद्र ताऱ्यांचा प्रकाश पोहोचू शकत नाही, जी स्वयंप्रकाशित दुनिया आहे परमधाम, तू मला तिथे आठवण कर। आणि या सर्व गोष्टींवरून आपल्याला हेच लक्षात येतं की ईश्वर जो आहे तो ना मनुष्यामध्ये आहे, ना प्राण्यांमध्ये आहे, ना कणकणामध्ये व्याप्त आहे, ना इतरत्र कुठे आहे। त्याचं राहण्याचं स्थान जे आहे ते परमधाम आहे, शांतीधाम आहे। आणि धर्मग्लानीच्या समयाला तो परमधाम मधून या सृष्टीवरती येतो। असा जो परमेश्वर आहे त्यांना असाही परिचय दिलेला आहे गीतेमध्ये की मी स्वतः निराकार आहे, मी जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये कधीही येत नाही, मला स्वतःचे शरीर नाहीये। ईश्वर जसं आत्म्याचं स्वरूप आहे, आत्मा अतिसूक्ष्म ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे, तसं ईश्वराचंही रूप अतिसूक्ष्म ज्योतिर्बिंदू आहे। त्याला निराकार रूपामध्येच सर्व धर्माचे आत्मे याद करतात, आठवण करतात। जसं आपण हिंदू धर्मामध्ये त्याची 12 ज्योतिर्लिंगाच्या रूपामध्ये पूजा करतो, ज्योतिर्लिंग अर्थातच ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे। आणि ज्या ज्या ठिकाणी ज्योतिर्लिंगाची पूजा केली जाते त्या त्या ठिकाणी त्याला वेगवेगळी नावं दिली गेलेली आहेत। रामेश्वरम अर्थात रामानं शिवाची पूजा केलेली आहे। अमरनाथ, शिव परमात्मा जो आहे तो मनुष्य आत्म्यांना अमर कथा ऐकवतो आणि अमर लोकामध्ये घेऊन जातो। विश्वनाथामध्ये श्री कृष्णाने शिवाची पूजा केलेली आहे। सोमनाथाचं मंदिर विक्रमादित्य राजाने बांधलं। म्हणजे आपण पाहतो की राजलोक सुद्धा निराकार ईश्वरालाच मानतात, देवी देवतांनीही निराकारचीच पूजा केलेली आहे आणि साधू संत संन्यास धर्म सुद्धा निराकारलाच मानतो। नेपाळ साईडला जर आपण गेलो तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपतीनाथाच्या मंदिरामध्ये शिवाची पूजा केली जाते, म्हणजे ते लोक सुद्धा निराकारलाच मानतात। मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा हजला जातात, त्या ठिकाणी एक लिंगाचाच आकाराचा दगड ठेवलेला आहे, त्याला ते स्पर्श करून येतात, ज्याला काबा का पत्थर असं म्हटलेलं आहे, आणि त्यालाच ते अल्लाह समजतात। जसं आपण पाहतो की गुरु नानकनी सुद्धा हेच सांगितलं की एको ओंकार निराकार, ईश्वर जो आहे ते ओंकार आहे आणि निराकार आहे। येशू ख्रिस्ताने सुद्धा हेच सांगितलं की गॉड इज लाईट, ते असं नाही म्हणाले की मी गॉड आहे, आय एम ए सन ऑफ गॉड अँड गॉड इज लाईट असं म्हणाले। म्हणजे सर्व धर्मात तील आत्म्यांनी एक निराकार रूपामध्येच ईश्वराला मान्य केलेलं आहे. आणि तो असा हा निराकार परमात्मा ज्याचं नावच आहे परमपिता शिव परमात्मा. परमपिता असं का म्हटलं? कारण सर्व मनुष्य आत्म्यांचा तो पिता आहे. एखादी फॅमिली ज्यावेळी मंदिरामध्ये जाते, पती पत्नी आणि मुलं, तर पती परमेश्वरासमोर असं म्हणतो की तू माझा मात पिता आहेस. त्यावेळी पत्नी असं म्हणत नाही की तू माझा सासू सासरा आहेस म्हणून. मुलं असं म्हणत नाहीत की तू माझा आजी आजोबा आहेस. सर्वच्या सर्वच फॅमिली म्हणते की तू माझा मात पिता आहेस. याचा अर्थच हा क्लिअर होतो की ईश्वर जो आहे तो सर्व मनुष्य आत्म्यांचा पिता आहे. आणि म्हणून आपण भारताची जी प्रतिज्ञा म्हणतो, हिंदू मुस्लिम सीख ईसाई आपस में सब भाई भाई, तर आत्मिक दृष्टिकोनातून आपण सर्वजण भाऊ भाऊ आहोत. आणि आम्हा सर्व आत्म्यांचा पिता हा एकच आहे. पित्यांचाही तो पिता आहे म्हणून त्याला परम पिता असं म्हटलेलं आहे. त्याचं नाव आहे शिव. शिव अर्थात कल्याणकारी. शिव हे जे नाव आहे ईश्वराचं ते कर्तव्यवाचक नाव आहे. शिव परमात्मा येऊन मनुष्य आत्म्यांचं कल्याण करतो म्हणून त्याला कल्याणकारी शिव असं म्हटलेलं आहे. आणि परम आत्मा असं म्हटलेलं आहे कारण ईश्वर जो आहे तो जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये येत नाही, त्यामुळे तो कधी पतित बनत नाही, तो नेहमी परम या अवस्थेमध्येच असतो. नेहमी तो पावन आहे म्हणून त्याला परम आत्मा असं म्हटलेलं आहे. जसे आत्म्याचे विविध गुण आहेत, मी आत्मा शांत स्वरूप आहे, मी आत्मा आनंद स्वरूप आहे, मी आत्मा सुख स्वरूप आहे, मी आत्मा प्रेम स्वरूप आहे, तसेच ईश्वराचेही गुण आहेत की ईश्वर हा सागर आहे. सागर अर्थात अमर्याद. ईश्वर जो आहे तो शांतीचा सागर आहे, आनंदाचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे. म्हणून आपण त्याचं गायन केलं की तू प्यार का सागर है तरी एक बूंद के प्यासे हम. ईश्वर जो आहे तो ज्ञानाचा सागर आहे. ईश्वर सुखाचा सागर आहे. तो सर्व गुणांचा भंडार आहे. पतितांना पावन करणारा ईश्वर आहे. पत्थर बुद्धीला पारस बुद्धी बनवणारा आहे. आपलं जीवन नौकेला पार घेऊन जाणारा तो खिवई आहे. म्हणून बघा, एका खोलीमध्ये जर दोन खांब असतील आणि त्या दोन खांबांना दोन व्यक्तींना बांधून ठेवलेलं आहे, एक व्यक्ती म्हणते तू मला सोडव, दुसरी म्हणते तू मला सोडव, दोघे एकमेकांना सोडवू शकणार आहेत? पण ज्या ठिकाणी तिसरा व्यक्ती तिथे येईल की जो फ्री आहे तो दोघांनाही सोडवू शकतो. त्याचप्रमाणे आपण सर्व मनुष्य आत्मे जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकलेलो आहोत, कर्म बंधनामध्ये अडकलेलो आहोत, आणि म्हणून आपण एकमेकांना सोडवू शकत नाही. ईश्वर हा एक असा आहे की जो या सर्व गोष्टीतून मुक्त आहे, तोच सर्व मनुष्य आत्म्यांची सद्गती करू शकतो. आणि म्हणून त्याला सच्चा सच्चा सतगुरु असंही म्हटलेलं आहे. तो आपला परम शिक्षक आहे. कारण ईश्वर आपल्याला सृष्टीच्या आधी मध्य अंताचं ज्ञान देतो. ईश्वर हा सुख दुःखापासून न्यारा आहे. तो आपल्याला दिव्य बुद्धी प्रदान करतो की ज्याला ज्ञानाचा तिसरा नेत्र ज्ञान चक्षु असं म्हटलेलं आहे, तो ज्ञान चक्षु प्रदान करणारा ईश्वर आहे. म्हणून त्याला त्रिनेत्री असंही म्हटलेलं आहे. त्रिकालदर्शी असं म्हटलं कारण भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ तो जाणतो. आणि त्रिलोकी नाथ असंही म्हटलेलं आहे कारण साकारी दुनिया, आकारी दुनिया आणि निराकारी दुनिया या तिन्ही दुनियेचा तो नाथ आहे. आणि असा हा शिव परमात्मा की जो अनेक गुणांनी युक्त आहे, तो ज्यावेळी या धरतीवर येतो त्यावेळी एका साधारण वृद्ध तणाचा तो आधार घेतो की ज्याला प्रजापिता ब्रह्मा असं नाव दिलं जातं. मग नेमका ईश्वर या धरतीवर येऊन काय करतो? बरेच जण असं म्हणतात की झाडांची पानं हलवणं, पाऊस पाडणं किंवा सुखदुःख देणं ही ईश्वराची कर्तव्य आहे. परंतु थोडासा जर आपण विचार केला तर आपल्याला हे लक्षात येतं की वारा आल्यानंतर झाडाची पानं हलतात, पाऊस कसा पडतो हे पण आपण सायन्समध्ये शिकलेलो आहोत. समुद्राच्या पाण्याची वाफ होते, त्याचे ढग बनतात, त्याला हवा लागली की तो पाऊस पडतो. आणि सुखदुःखही आपल्या जीवनामध्ये काय येतात हेही आपल्याला माहिती आहे की जसं कर्म तसं त्याचं फळ मिळत असतं. जर मी चांगली कर्म केली तर त्याचं फळ मला चांगलं मिळतं आणि माझी कर्म जर वाईट असतील त्याचं फळ मला नॅचरली वाईटच मिळणार. आणि ईश्वरानं जर सुखदुःख वाटली असती तर त्यानं समान दिलं असतं ना सर्वांना, कारण तो आपला मातपिता आहे. आणि कुठल्याही पित्याला असं नाही वाटणार की माझी काही मुलं झोपडपट्टीत राहावीत आणि काही मुलं महलमध्ये राहावीत. तर आपल्याला हे लक्षात येतं की ईश्वराची ही कर्तव्य नाहीयेत, तर ईश्वराची तीन मुख्य कर्तव्य आहेत. म्हणून त्याला गॉड असं म्हटलेलं आहे. जी म्हणजे जनरेटर, ईश्वर ब्रह्माद्वारे स्थापना करतो. ओ म्हणजे ऑपरेटर, तो विष्णूद्वारे पालना करतो. आणि डी म्हणजे डिस्ट्रक्टर, तो शंकराद्वारे विनाश करतो. मग कशाचा विनाश? तर आपल्यामध्ये असलेले जे अवगुण आहेत, दुर्गुण आहेत, किंवा या दुनियेमध्ये जे काही वाईट चाललेलं आहे या वाईट गोष्टींचा विनाश करतो. या कलियुगाचा तो अंत करतो आणि येणाऱ्या सतयुगी दुनियेची तो स्थापना करतो. आणि त्यासाठी तो प्रजापिता ब्रह्मांना निमित्त बनवतो. म्हणून गीतेमध्ये त्याचा उल्लेख आहे की मी ज्यावेळी या धरतीवर येतो त्यावेळी कोटींमध्ये काही आणि काहींमध्ये सुद्धा काही लोकच मला ओळखू शकतात. जे मूढमती लोक आहेत, संसारामध्ये गुरफटलेले लोक आहेत, ते मला ओळखू शकत नाहीत, कारण ईश्वर एका साधारण वृद्ध तणामध्ये येतो. जसं गीतेमध्ये उल्लेख केलेला आहे की मर जीवा जन्म, आणि ज्यावेळी ईश्वर ब्रह्मातणामध्ये येऊन ज्ञान देतो आणि त्या ज्ञानाच्या आधारे मनुष्यात्माला तो पावन बनवतो. ज्ञानाची गंगा जी वाहती राहते त्याच्यामध्ये आपण जितकी डुबकी मारतो तर आपली आत्मा जी आहे ती पावन बनत जाते. आणि ब्रह्मा मुखातून आपण ज्यावेळी ज्ञान ऐकतो त्यावेळी आपल्यामध्ये परिवर्तन यायला लागतं. आपले विचार श्रेष्ठ बनत जातात, आपले बोल श्रेष्ठ बनतात, आपल्या कर्मामध्ये श्रेष्ठत्व यायला लागतं. की ज्याला म्हटलेलं आहे की आपला एक दिव्य जन्म होतो. जन्म झाला म्हणजे या ठिकाणी काही मृत्यू होत नाही, परंतु तरीही एक आपला दिव्य जन्म होतो. म्हणून त्याला मर जीवा जन्म असं म्हटलेलं आहे. आणि ब्रह्माच्या द्वारे तो मनुष्य आत्म्याला ज्ञान देऊन येणाऱ्या सतयुगी दुनियेची तो स्थापना करत आहे. कारण येणारी जी दुनिया आहे ते देवी देवतांचं राज्य आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला पाठवण्यासाठी दिव्य गुणांनी युक्त बनवण्याचं तो कार्य सध्या करत आहे. आणि ईश्वर स्थापनेनंतर प्रथम विनाश करतो आणि नंतर पालना करतो. कारण स्थापना झाल्यानंतर हा कलियुग संपल्याशिवाय या ठिकाणी सतयुग येऊ शकत नाही ना. म्हणून शंकराद्वारे या कलियुगाचा अंत करतो. आणि त्यानंतर ज्या ठिकाणी ज्यावेळी या ठिकाणी देवी देवतांचं राज्य येतं, सतयुग येतं, त्यावेळी त्याची पालना जी आहे तो ईश्वर विष्णूच्या द्वारे करतो. आणि म्हणून विष्णूला चतुर्भुज दाखवलेला आहे. सर्व अलंकाराने संपन्न असा दाखवलेला आहे. आता विष्णूने चार हात का दाखवले? जसं बघा, एखाद्या व्यक्तीला एखादा हात जरी एक्स्ट्रा असेल जन्मत, तर आपण लगेच सर्जरी करून तो काढून टाकतो. मग हे चार हात का दाखवलेले असतील? तर हे प्रतिकात्मक आहे, कारण सतयुगामध्ये लक्ष्मी आणि नारायणाचं राज्य असतं आणि विष्णू हे लक्ष्मी आणि नारायणाचं कंबाईन रूप आहे. दोन हात लक्ष्मीचे आणि दोन हात नारायणाचे, आणि त्या चारही हातांमध्ये विविध अलंकार दिलेले आहेत. ते अलंकार सुद्धा प्रतिकात्मक आहेत, त्या प्रत्येक अलंकारापाठीमागे सुद्धा आध्यात्मिक रहस्य लपलेलं आहे. त्याच्यामध्ये आहे स्वदर्शन चक्र. स्वदर्शन अर्थात स्वतःचं दर्शन. ज्या ज्या वेळी आपल्यासमोर समस्या येतात, प्रॉब्लेम्स येतात, त्यावेळी जेव्हा आपण स्वतःचं दर्शन करतो, त्यावेळी सहजपणे त्या प्रॉब्लेम्सवर आपण मात करू शकतो. जसं उदाहरणार्थ एखादी अशांत व्यक्ती येत आहे आणि ती आपल्याला अशांत करू पाहत आहे, त्यावेळी जर आपण स्वतःचं दर्शन केलं की मी कोण आहे, तर आपल्याला हे उत्तर मिळेल की मी तर एक चैतन्य शक्ती आत्मा आहे आणि मी आत्मा शांत स्वरूप आहे. माझा पिता परमात्मा शांतीचा सागर आहे आणि मी शांतीधामची राहणारी आहे. ज्यावेळी हे स्वदर्शन चक्र आपण फिरवतो, तर कोणी कितीही आपल्यावरती आपल्याला अशांत करण्याचा प्रयत्न केला तरीही आपण अशांत होत नाही. याचा अर्थच आपण काय केला, शांतीचा अशांतीचा गळा कापलेला, म्हणजे वाईटाचा आपण त्या ठिकाणी अंत केला. दुसरा आहे शंख. शंख हे मधुरतेचं प्रतीक आहे. ईश्वर सांगतो की तुम्हाला जे मुख दिलेलं आहे त्याचा वापर तुम्ही मधुरतेसाठी करा. म्हणून देवतांची महिमाच केली जाते की कम बोलो, धीरे बोलो और मीठा बोलो. आणि बोलण्यामधूनच बरेच आजपर्यंत आपण बघतो की प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत. जे महाभारत घडलं ते सुद्धा चुकीचे बोल द्रौपदीच्या मुखातून गेले आणि त्याच्यामुळे त्याचे केवढे मोठे परिणाम तिला भोगावे लागले. अशी बरीचशीच उदाहरणं इतिहासामध्ये सुद्धा आपल्याला आढळतात. आणि म्हणून शंख हा आपल्याला मेसेज देतो की तुम्ही मधुर बोला. तिसरा आहे कमळाचं फूल. कमळाचं फूल हे चिखलामध्ये येतं, परंतु तरी सुद्धा ते चिखलापासून अलिप्त आहे. पवित्रतेचं ते प्रतीक आहे. जसं ईश्वर आपल्याला हा संदेश देतो की तुम्हाला माझी प्राप्ती करण्यासाठी कुठेही जंगलामध्ये जाण्याची आवश्यकता नाहीये, तुम्ही आहे या ग्रहस्वरूपी चिखलामध्ये राहून सुद्धा याच्यापासून अलिप्त राहू शकता, एक पवित्र जीवन जगू शकता. आणि म्हणून देवतांच्या प्रत्येक ऑर्गनची तुलना कमळाशी केलेली आहे, कमल नयन, की ज्या डोळ्यांनी नेहमी सर्वांकडे आत्मिक दृष्टीतून पाहत आहेत, ज्या डोळ्यांनी सर्वांमधले गुणच पाहिलेले आहेत, तर नॅचरली आपले डोळे जे आहेत ते कमल नयन बनतात. जर आपण आपल्या मुखातून नेहमी मधुर शब्द काढले, इतरांचा उमंग उत्साह वाढवणारे बोल बोलले, प्रेरणादायी बोल, सुखदायी बोल, कल्याणकारी बोल जर आपण बोलत असू, तर मुख कमल बनत. आपल्या हातून जर आपण श्रेष्ठ कर्म करत असू तर आपले हस्त कमल बनतात. अशा प्रकारे आपल्याला इतकं आदर्श जीवन जगायचंय ही प्रेरणा देणारं ते कमल पुष्प आहे. आणि चौथा आहे गदा. गदा हे ज्ञानाचं प्रतीक आहे. गदा ही युद्धाच्या मैदानामध्ये दाखवली जाते. युद्ध संपल्यानंतर ती खाली दाखवतात. तर युद्ध कोणतं आणि कोणाशी? तर आपलं युद्ध आहे पाच विकारांशी, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, आणि त्याचे छोटे छोटे अंश आहेत ईर्षा द्वेष नफरत आळस भय तर या विकारांशी आपलं युद्ध आहे कारण ईश्वर आपल्याला सांगतो की या विकारांनीच आपलं जीवन दुःखी बनलेलं आहे आणि याच्याशी युद्ध करण्यासाठी आपल्याला आवश्यकता आहे ती म्हणजे ज्ञान गदेची आणि या विकारांच्या आधारे जे काही आपल्या समोर समस्या येतात तर त्या समस्येमध्ये ज्यावेळी आपण ज्ञान वापरतो तर त्या ठिकाणी त्या परिस्थितीचा जो वार आपल्यावरती होतो की ज्याच्यामुळे आपला मूड ऑफ होतो आपण उदास होतो नाराज होतो दुःखी होतो टेन्शनमध्ये येतो तर तो प्रभाव आपल्यावरती कधीही पडत नाही आणि म्हणून ही ज्ञान गदा आपल्याला सतत आनंदी जीवन जगण्यासाठी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी वापरायची तर हे चारही अलंकार आपल्याला इतकी सुंदर प्रेरणा देतात आणि ईश्वराने आपल्याला हे चार अलंकार गिफ्टमध्ये दिलेले आहेत भेट म्हणून दिलेले आहेत तर आपण दैनंदिन जीवनामध्ये जरूर हे अलंकार वापरावे आजपर्यंत आपण असं समजत आलो की शिव आणि शंकर हे एकच आहेत परंतु थोड्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्याला हे लक्षात येतं की शिव वेगळा आहे आणि शंकर हा वेगळा आहे आपण पाहिलं की शिव परमात्मा जो आहे तो तीन देवतांच्या द्वारे आपलं कर्तव्य करतो ब्रह्माद्वारे स्थापना विष्णूद्वारे पालना आणि शंकराद्वारे विनाश तर विनाशासाठी तो शंकराची रचना करतो याचा अर्थच की शिव रचयिता आहे आणि शंकर त्याची रचना आहे शिव हा पिता आहे आणि शंकर त्याचा पुत्र आहे म्हणून बघा शिवाची पूजा नेहमी लिंगाच्या रूपामध्ये केली जाते आणि शंकर नेहमी तपस्येमध्ये बसलेला दाखवलेला आहे शंकर ही आकारी देवता आहे शिव हा निराकार आहे ज्यावेळी आपण यज्ञ आणि होम घालतो त्यावेळी असं म्हणतो की ब्रह्मा देवताय नमहा विष्णू देवताय नमहा शंकर देवताय नमहा आणि शिव परमात्माय नमहा शंकराचा उल्लेख होतो त्यावेळी आपण देवता म्हणतो आणि शिवाचा उल्लेख होतो त्यावेळी परमात्माय नमहा म्हटलेला आहे म्हणजे शंकर ही देवता आहे आणि शिव हा परमात्मा आहे शंकर देहधारी आहे शिव हा निराकार आहे शंकर हा नेहमी शिवाच्या तपस्येमध्ये बसलेला दाखवलेला आहे शंकरापेक्षाही शिव श्रेष्ठ आहे ज्या ज्या ठिकाणी शिवाची मंदिरं आहेत त्याला शिवालय असं म्हटलेलं आहे शंकरालय म्हटलेलं नाहीये शास्त्रांमध्ये शिवाच्या वरातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक होते असं वर्णन आहे शंकराची वरात असं म्हटलं जात नाही आणि शंकर त्याचं कर्तव्यच आहे की तो विनाशकारी आहे आणि शिव अर्थात कल्याणकारी म्हणजे दोघांची कर्तव्य सुद्धा अपोजिट आहेत विरुद्ध आहेत दोघांचं राहण्याचं स्थान सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आहे आपण पाहिलं की शंकराचं राहण्याचं स्थान आकारी दुनिया आहे आणि शिव परमात्म्याचं राहण्याचं स्थान जे आहे ते निराकारी दुनिया आहे शिवाची पूजा जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारे केली जाते जसं त्याच्यामध्ये धोत्र्याचं फूल आहे धोत्र्याचं काटेरी फळ आहे वरती एक लोटात ठेवलेला असतो त्याच्यामधून थेंब थेंब पाणी पडत असतं पिंडीवरती त्रिशूळ ठेवलेलं असतं आणि शिवासमोर नेहमी नंदी असतो आणि शंकर जो दाखवलेला आहे तो तपस्येमध्ये बसलेला दाखवलेला आहे त्याला वाघाच्या कातडीच्या आसनावर बसलेला दाखवलेला आहे याच्या पाठीमागे सुद्धा अध्यात्म आहे की वाघाचं आसन याचा अर्थच आहे की जो योगी आहे तपस्वी आहे तो निर्भय असला पाहिजे शंकराच्या जठेमध्ये गंगा दाखवलेली आहे तर जठेमध्ये असं कधी पाणी असू शकत नाही कारण डोक्यावर थोडा वेळ जरी पाणी राहिलं डोक्यात थोडंसं जरी पाणी मुरलं तर अनेक प्रकारचे शारीरिक आजार निर्माण होऊ शकतात। तर ही गंगा म्हणजे पाण्याची गंगा नसून ज्ञान गंगा दाखवलेली आहे, म्हणजे सतत ज्ञानाचं मनन चिंतन शंकराच्या बुद्धीमध्ये चालू आहे, त्याचं प्रतीक ती गंगा दाखवलेली आहे। आणि त्याच्या डोक्यावरती अर्ध चंद्र दाखवलेला आहे, तर चंद्र हे शीतलतेचं प्रतीक आहे। योगी जो आहे तो नेहमी शीतल असला पाहिजे, त्याचं डोकं शांत असलं पाहिजे, हे दर्शवणारा तो चंद्र आहे। आणि शिवाची पूजा जी आहे ती धोत्र्याच्या फुलाने केली जाते। इतर अनेक देवतांची पूजा खूप सुंदर सुंदर फुलाने करतात, पण शिवाची मात्र धोत्र्याच्या फुलाने केली जाते। आणि धोत्र्याचं फूल कसं आहे की ज्याला ना रूप आहे, ना रंग आहे, ना रस आहे, ना गंध आहे, तर आजचं मानवी जीवन पण असंच आहे की ना त्याच्यामध्ये उमंग आहे, ना उत्साह आहे, ना खुशी आहे, ना शांती आहे। एक प्रकारचं नीरस, नाराज, उदास असं जीवन बनलेलं आहे। आणि चारही बाजूंनी काटे आहेत आपल्या जीवनामध्ये, चारही बाजूंनी समस्या आहेत। आणि ती शिव परमात्म्यामध्येच ताकद आहे की तो म्हणतो की असं जीवन तुम्ही माझ्यावरती अर्पण करा आणि मी तुमचं जीवन श्रेष्ठ बनवीन, आणि म्हणून त्याची पूजा तशी केली जाते। आणि नंदी हे प्रजापिता ब्रह्माचं प्रतीक आहे की ब्रह्मा तणामध्ये ईश्वर येऊन आपल्याला ज्ञान देतो, आणि म्हणून तो नंदी दाखवलेला आहे की ज्या नंदीमध्ये स्वतः ईश्वर येतो, जे प्रजापिता ब्रह्माचं प्रतीक आहे। आणि त्रिशूळ दाखवलेला आहे की ईश्वर जो आहे तो त्रिकालदर्शी आहे, कारण त्रिशूळाचं एक टोक पुढे, एक टोक पाठीमागे आणि एक टोक मध्ये असतं, म्हणजे तिन्ही काळांचं ज्ञान ईश्वराला आहे। तर या सर्व गोष्टींवरून आपल्याला हेच लक्षात येतं की शिव वेगळा आहे आणि शंकर हा वेगळा आहे। त्यांच्यामध्ये रिलेशन कसं आहे, पिता आणि पुत्राचं आहे, आणि ही दोन नावं जोडून घेतल्यामुळे आपल्याला असं वाटलं की हे एकच आहेत, परंतु नाही। आता आपण एक 3 मिनिट ज्या शिव परमात्म्याचा आपण परिचय घेतला, आपल्या पित्याची आपण ओळख करून घेतली, त्या पित्याशी आपण आपला बुद्धियोग जोडूया। सर्वजण ताठ बसा। या 5 तत्वांनी बनलेल्या शरीरामध्ये भ्रुकुटीच्या मध्यावर चमकणारी मी एक चैतन्य शक्ती आत्मा विराजमान आहे। मी आत्मा परमात्म्याची संतान आहे। शिव परमात्मा हा माझा पिता आहे, तो सुद्धा अति सूक्ष्म ज्योतिबिंदू स्वरूप आहे। परमात्मा सर्व शक्तिवान आहे, त्या सर्व शक्तिवान ईश्वराकडून शक्तींची किरण निघत आहेत, ती माझ्यापर्यंत पोहोचत आहेत, माझ्यामध्ये समावत आहेत। आणि मी आत्मा शक्तींनी भरपूर होत आहे। माझे मन शांत होत आहे, माझ्यामधील मनोबल वाढत आहे। फील करा की ईश्वराकडून शक्ती येत आहे आणि माझ्यामध्ये समावत आहे। मी आत्मा सर्व शक्तींनी भरपूर होत आहे।